मेलुहाचे मृत्युंजय भगवान शिवाच्या जीवनावरील तीन पुस्तकांपैकी पहिलं पुस्तक. लेखक अमीश. अनुवाद डॉक्टर मीना शेटे संभू. प्रकरण पहिले. तो आला आहे. ख्रिस्तपूर्व 1900 साल. मानसरोवर तलाव, कैलास पर्वताचा पायथा, तिबेट. शिवाने त्या लालसर केशरी आकाशाकडे टक लावून पाहिलं. अस्तंगत होणाऱ्या सूर्याचं दर्शन व्हावं म्हणूनच जणू मानसरोवराच्या आकाशात विहरणारे ढग नुकतेच फाकले होते आणि त्यातून सूर्यास्ताचं दृश्य दिसत होतं. त्या बुद्धिमान जीवनदात्यानं त्याला दिवस असं आणखी एकदा नाव दिलं होतं. आपल्या 21 वर्षांच्या आयुष्यात शिवानं काही मोजकेच सूर्योदय पाहिले होते, पण सूर्यास्त तो सहसा सूर्यास्त पाहण्यास चुकत नसे. दुसरा एखादा दिवस असता तर कदाचित शिवानं भव्य हिमालयाच्या पार्श्वभूमीवर दिसणारा तो सूर्य आणि ते विशाल सरोवर यांचा नयनरम्य देखावा त्याच्या दृष्टीत जेवढा मावला असता तेवढा सामावून घेण्याचा प्रयत्न केला असता, पण त्या दिवशी तो तसं करणार नव्हता. तो उकिडवा बसला आणि आपलं चपळ पिळदार शरीर त्या तलावावर पसरलेल्या अरुंद कातळावर त्यानं झुकून दिलं. तो विश्रांती घेत होता. अनेक लढायांमध्ये त्याच्या शरीरावर झालेल्या कित्येक जखमांच्या खुणा त्या पाण्यावरून परावर्तित होणाऱ्या संधिप्रकाशात दिसत होत्या. शिवाला त्याचं चिंतारहित बालपण आठवत होतं. पाण्यात फेकलेल्या गारगोट्या आणि छोटे दगड तलावाच्या पृष्ठभागावरून उसळी मारून परत आपल्याकडे वळवण्याच्या कलेत तो पारंगत होता. त्यानं ती कला परिपूर्णत्वालाच नेली होती. त्याने अशा प्रकारे एकापाठोपाठ एक फेकलेले 17 दगड आपल्याकडे परत आणण्यात यश मिळवलं होतं. त्याच्या जमातीतील कोणीही त्यानं केलेला हा विक्रम तोपर्यंत मोडू शकलं नव्हतं. नेहमीचा दिवस असता तर वर्तमानातील काळजा आणि चिंता यामुळे झाकुळून गेलेल्या आपल्या भूतकाळातील या उत्साहवर्धक आठवणींनी शिवाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुललं असतं, पण त्या दिवशी ते शक्य नव्हतं. कोणत्याही प्रकारच्या आनंदाची चाहूल त्याला लागली नसतानाच तो आपल्या खेड्यामध्ये परतला होता. मुख्य प्रवेशद्वारावर भद्र सावधगिरीनं पहारा देत होता. शिवाला त्याच्या डोळ्यांच्या हालचालीवरूनच ते लक्षात आलं होतं. कुंपणाजवळच आणखी 2 शिपाई होते, पण ते पेंगुळले होते. त्यांना त्या अवस्थेत पाहताच भद्र गरकन मागे वळला आणि त्यांच्या अंगावर ओरडत त्यानं त्यांना सणसणीत लाथा घातल्या. शिव पुन्हा एकदा तलावाकडे वळला. या भद्राचं देव भलं करू, निदान तो तरी आपली जबाबदारी पार पाडतो आहे, त्यानं मनातल्या मनात म्हटलं. याकच्या हाडापासून तयार केलेली चिलीम शिवानं आपल्या ओठांजवळ नेली आणि तिचा एक जोरदार झुरका घेतला. तो दुसरा एखादा दिवस असता तर चिलिमीनं आपली मोहिनी त्याच्या मनावर घातली असती आणि निदान क्षणभरासाठी का होईना, पण शिवाच्या शिणल्या भागल्या त्रस्त मनाला दिलासा आणि विरंगुळाही मिळाला असता. पण त्या दिवशी तसं झालं नव्हतं. त्यानं सरोवराच्या डाव्या बाजूला पाहिलं. तिथेच त्या अनोळखी परदेशी पाहुण्याचे सैनिक त्यांनी आपल्या निगराणीत ठेवले होते. त्या सैनिकांच्या मागच्या बाजूला सरोवर होतं आणि शिवाचे स्वतःचे 20 सैनिक त्यांच्यावर पहारा देत होते. त्यामुळेच त्या सैनिकांना अचानक हल्ला करणं शक्यच झालं नसतं. त्या सैनिकांनी स्वतःला किती सहजपणे निशस्त्र करू दिलं होतं. कोणत्याही क्षुल्लक कारणावरून युद्धाला तयार होणाऱ्या आमच्या भूमीवरच्या रक्तपिपासू लोकांप्रमाणे ते मूर्ख नाहीत, शिव मनातल्या मनातच म्हणाला. तो परदेशी पाहुणा शिवाला